नमस्कार श्रोते हो, मी आरजे शीतल आपल्या सगळ्यांचे आजच्या साप्ताहिक कार्यक्रमात स्वागत करते. श्रोते हो, आठवड्यातील एका साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपण साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेत असतो. तर जाणून घेऊया मागील आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीला ठळक बातम्या. पोलंडने नुकतीच युक्रेनला 4 MiG-29 लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली आणि असे करणारा तो पहिला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो देश बनला आहे. पश्चिम आशियातील सौदी इराण डिटेंटच्या चीनच्या अलीकडील घोषणेकडे दीर्घकालीन आर्थिक हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी आणि प्रदेशात राजकीय प्रभाव प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते. पूर्व आफ्रिकन रिफ्ट हे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे जे 56 किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. 2005 इथिओपियाच्या वाळवंटात ते प्रथम उदयास आले. रिफ्टमुळे नवीन महासागर निर्माण होईल आणि आफ्रिकेचे 2 स्वतंत्र भाग विभाजन होईल असा अंदाज आहे. गगनयान मिशन अंतर्गत पहिले चाचणी वाहन प्रात्यक्षिक 2023 आयोजित केले जाणार आहे. यात रद्द प्रक्रियेच्या मध्य हवा पॅराशूट प्रणाली आणि स्पॅश डाऊन नंतर क्रू मेंबर्सची पुनर्प्राप्ती चाचणी करणे हे उद्दिष्ट आहे. प्रात्यक्षिकांमध्ये क्रू मॉड्यूलला सब आर्टिकल स्तरावर नेण्यासाठी सिंगल लिक्विड प्रोपेलंट आधारित रॉकेट स्टेज वापरणे समाविष्ट आहे. भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने योग्य पायाभूत सुविधा निर्माण करून निर्यात वाढीस सुलभ करण्यासाठी व्यापार पायाभूत सुविधा निर्यात योजना लागू केली आहे. एका राजकीय पक्षाने अलीकडेच दीर्घकाळ विलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्याची मागणी केली. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अर्थात BIS लर्निंग सायन्स थ्रू स्टँडर्ड्स नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना उत्पादनाच्या निर्मिती कार्यप्रणाली आणि चाचणीमधील वैज्ञानिक संकल्पना तत्वे आणि कायद्यांचे व्यावहारिक उपयोग समजून घेण्यास मदत करणे आहे. संरक्षण संपादन संस्थेने बाय इंडियन IDDM स्वदेशी डिझाईन केलेले विकसित आणि उत्पादित अंतर्गत सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 70,500 कोटी रुपयांच्या भांडवली अधिग्रहण प्रस्तावासाठी आवश्यकतेची स्वीकृती मंजूर केली. अलीकडे संयुक्त राज्य अमेरिका कॅनडा भारत जपान आणि दक्षिण कोरिया यांच्याद्वारे संयुक्त पाणबुडी विरोधी युद्ध कवायती आयोजित केल्या जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंगद्वारे 2023 गव्हर्नर ऑफ द इयर ही पदवी प्रदान करण्यात आली. श्रोते हो, यानंतर मुख्य बातमीपत्र. नरेंद्र सिंग तोमर यांनी बँगलोर येथे ॲग्री युनिफेस्टचे उद्घाटन केले. 15 मार्च 2023 रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कर्नाटकातील बँगलोर येथे ॲग्री युनिफेस्टचे उद्घाटन केले. भारतीय कृषी संशोधन परिषदच्या सहकार्याने बँगलोर कृषी विद्यापीठाने आयोजित केलेला हा 5 सांस्कृतिक कार्यक्रम आहे. 60 विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठांमधील 2,500 अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय रेल्वे 2030 नेट झिरो कार्बन उत्सर्जन होणार आहे. भारतीय रेल्वेने 2023 नेट शून्य कार्बन उत्सर्जन बनण्याचे लक्ष ठेवले आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. हे महत्त्वाकांक्षी लक्ष 2 साध्य करण्याची रेल्वेची योजना आहे. डिसेंबर 2023 इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये संपूर्ण संक्रमण आणि 2030 नूतनीकरण न करता येण्याजोग्या स्रोतांद्वारे प्रामुख्याने ट्रेन आणि स्थानकांना ऊर्जा देण्यात येईल. आणखी एका सरकारी सर्वेक्षणाने स्वच्छ भारतचा 100% ODF दावा खोडून काढला. भारतातील स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उघड्यावर शौचास जाण्याचे सरकारी प्रयत्न असूनही अलीकडील सर्वेक्षणांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली आहे. 2018 आणि 2021 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या 4 सरकारी सर्वेक्षणांनी सर्व भारतीय गावे उघड्यावर शौचमुक्त असल्याचा दावा खोडून काढला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पोर्टलद्वारे डेटामध्ये असा दावा करण्यात आला आहे की मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधील गावे 2018 ODF होती, परंतु राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात NSO त्याच महिन्यातील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की त्या राज्यातील केवळ 71% आणि 62.8% ग्रामीण कुटुंबांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची शौचालये उपलब्ध होती. त्याचप्रमाणे SBMG डेटाने असा दावा केला आहे की 24 आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 99%पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांमध्ये 2019 वैयक्तिक घरगुती शौचालये आहेत. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. हेलियन योजनेद्वारे MSME क्षेत्राला बळकटी देण्याचे काम सरकारचे उद्दिष्ट आहे.
सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना विशिष्ट उत्पादन पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारताच्या केंद्र सरकारने MSME स्पर्धात्मक कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती सादर केली. प्रारंभी MSME चॅम्पियन्स प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम भारतीय MSMEला त्याची गुणवत्ता, उत्पादकता आणि कामगिरी वाढवून मदत करेल. कार्यक्रमाद्वारे MSMEs 5S, कैझेन, कॅनबॅन, व्हिज्युअल वर्कस्पेस आणि पोका योका यासह लीन उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून लीन योजनेचे मूलभूत, मध्यवर्ती आणि प्रगत स्तर पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक लीन सल्लागारांसोबत काम करतील. यानंतर आंतरराष्ट्रीय बातम्या. भूतानने 2015 आणि 2018 दोन युनायटेड नेशन्स त्रैवार्षिक पुनरावलोकनांमध्ये सर्वात कमी विकसित देश पदवीचे निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. अलीकडेच दोहा कतार येथे 9 मार्च रोजी संपन्न झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अल्पविकसित देशांच्या शिखर परिषदेत भूतानचे भूपरिवेष्टित हिमालयीन राज्य यापुढे
LCD यादीत राहणार नाही आणि यादीतून पदवी प्राप्त करणारा केवळ 7वा देश बनेल. यानंतर नियुक्ती संबंधित बातम्या. राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर के कृतिवासन यांची TCS CEO नियुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO राजेश गोपीनाथन यांनी इतर हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गोपीनाथन हे 2 दशकांहून अधिक काळ कंपनीसोबत आहेत. TCS संचालक मंडळाने त्यांचे पायउतार होण्याच्या विनंतीला मान्यता दिली आहे आणि 16 मार्च 2023 पासून लागू होणाऱ्या CEO नियुक्त म्हणून ते कृतिवासन यांची नियुक्ती केली आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. दीपक मोहंती यांची PFRDA अध्यक्ष म्हणून आणि ममता शंकर यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारत सरकारने दीपक मेहती यांची पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात PFRDA नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यांचा कार्यकाळ जानेवारीमध्ये संपला होता. भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी कार्यकारी संचालक मोहंती यांनी यापूर्वी PFRDA सदस्य म्हणून काम केले आहे. या व्यतिरिक्त ममता शंकर यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत नवीन पूर्णवेळ सदस्य अर्थशास्त्र सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यानंतर अर्थव्यवस्थेशी संबंधित बातम्या. ब्रेझिलने आर्थिक वर्ष 2024 भारताची GDP वाढ 6% पोहोचण्याची अपेक्षा केली आहे. ब्रेझिलने आर्थिक वर्ष 2023 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात NSO अंदाजानुसार 7% तुलनेत आर्थिक वर्ष 2024 भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP 6% पोहोचण्याची अपेक्षा केली आहे. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग वर्षातील सर्वोत्तम गव्हर्नर म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 गव्हर्नर ऑफ द इयर या पदवीने सन्मानित केले. महत्त्वाच्या नॉन बँकिंग कंपनीचे पतन, COVID-19 साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या आणि दुसऱ्या लाटा आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे चलनवाढीचा दबाव यासह आव्हानात्मक काळात त्यांच्या स्थिर नेतृत्वाबद्दल प्रकाशनाने दास यांची प्रशंसा केली आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. RBI, सेंट्रल बँक ऑफ UAE आणि आर्थिक उत्पादने आणि सेवांमध्ये नाविन्यतापूर्ण प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 15 मार्च रोजी सांगितले की त्यांनी वित्तीय उत्पादन आणि सेवांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ युनायटेड अरब अमिरातीसोबत सामंजस्य करार केला आहे. दोन्ही केंद्रीय बँक फिनटेकच्या विविध उदयोन्मुख क्षेत्रावर, विशेषतः सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज यावर सहयोग करतील आणि UAEची मध्यवर्ती बँक आणि RBIच्या CBDCs यांच्यातील परस्पर कार्यक्षमतेचा शोध घेतील. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. व्यावसायिक बातम्या. BIS विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी लर्निंग सायन्स थ्रू स्टँडर्ड्स उपक्रम सुरू केला. भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मानकांच्या माध्यमातून विज्ञान शिकणे उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील शिकण्याचे परिणाम सुधारणे आणि त्यांना विज्ञानाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत प्रवेश प्रदान करून विज्ञान शिक्षणात रस वाढवणे हे आहे. हा उपक्रम BIS भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेता बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. पुरस्काराशी संबंधित बातम्या. दिल्ली विमानतळ दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. UK मधील स्कायट्रॅक्स ग्राहक सर्वेक्षणावर आधारित प्रतिष्ठित जागतिक विमानतळ पुरस्कारांसह जगभरातील विमानतळांना पुरस्कार देते. सलग 5व्या वर्षी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दक्षिण आशियाई क्षेत्रातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. IGIA हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि ग्राहकांना दिलेल्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सेवांमुळे ही ओळख मिळाली आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी आयोजित केला जातो. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी आयोजित केला जातो, ज्याला पोलिओ रविवार देखील म्हटले जाते. राष्ट्रीय लसीकरण दिवस हा लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या महत्त्वांबद्दल सार्वजनिक ज्ञान वाढवण्यासाठी विविध देशांमध्ये साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. अटल इनोव्हेशन मिशनने ATL सारथी लॉन्च केले. अटल इनोव्हेशन मिशन भारतातील शाळांमध्ये तरुणांच्या मनात जिज्ञासा, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी अटल टिकरिंग लॅबोरेटरीज अर्थात ATL स्थापन करत आहे. आजपर्यंत AIM ने अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यासाठी 10,000 शाळांना निधी दिला आहे. AIM ATL चे कार्यप्रदर्शन वाढवण्यासाठी आणि इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधने आणि फ्रेमवर्क विकसित करून ही परिसंस्था सतत मजबूत करत आहे. ATL सारथी हा असाच एक उपक्रम आहे. नावाप्रमाणेच सारथी एक सारथी आहे आणि ATL सारथी ATL कार्यक्षम आणि प्रभावी होण्यास सक्षम करेल. आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळा दिल्लीत सुरू आहे. आहार 2023 उद्दिष्ट जे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि इतर संस्थांच्या मदतीने एकत्रित केले गेले आहे. यासंबंधित प्रमुख मुद्दे. भारतातील सर्वात मोठ्या 4 दिवसाच्या पाककृती कार्यक्रमाला आहार 2023 असे म्हणतात, जेथे घाऊक विक्रेते, केटरर्स, हॉटेलवाले आणि रेस्टॉरंट मालक सर्वोत्तम अन्न आदरातिथ्य आणि उपकरणे तसेच उद्योगाच्या ट्रेंडचे मूल्यांकन करण्यासाठी एकत्र येतात. मेळ्याच्या प्रमुख कार्यक्रमात पाककला आर्ट इंडिया वॅक्स प्रमाणित ज्युरी सदस्य भारत आणि परदेशातील 500 अधिक स्वयंपाकींच्या कौशल्याचे मूल्यांकन करतील. इतर शेफना त्यांची कौशल्य आणि क्षमता प्रदर्शित करण्याची संधी दिसेल, तर प्रसिद्ध शेफ त्यांच्या काही उत्कृष्ट पदार्थ बनवतील. यानंतर राज्यातील बातम्या. उत्तराखंड सरकारने राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांसाठी 10% क्षैतिज आरक्षण मंजूर केले. उत्तराखंड सरकारने राज्य सरकारच्या पदांवर राज्य प्रचारकांसाठी 10% क्षैतिज आरक्षण मंजूर केले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निर्देशानुसार भार रिसेन येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला महत्त्व आहे, कारण राज्यपालांनी यापूर्वी राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांना 10% आरक्षण देणारे विधेयक परत केले होते. गेल्या 12 वर्षांपासून राज्यातील कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही. आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी 3,75,00,000 वार्षिक 5 कोटी करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे. उत्तराखंडची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 करण्यात आली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आहेत, तर उत्तराखंड अधिकृत वृक्ष रोडोंडे ड्रॉन आर्बोरियम हे आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. आंतरराष्ट्रीय बातम्या. USGS निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केर्माडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे, असे US जिओलॉजिकल सर्वेने सांगितले. कर्माडेक बेटे न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनच्या ईशान्येस आहेत. न्यूझीलंड हे जगातील 2 प्रमुख टेक्टोनिक प्लेट्स पॅसिफिक प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेटच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे भूकंप होण्याची शक्यता आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. उद्योजिका श्रेया गोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. हवामान उद्योजिका श्रेया गोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही एक जागतिक मोहीम आहे जी केवळ हवामान कृतीला गती देण्यासाठी महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जागतिक ना नफा संस्थेने ती चेंजेस क्लायमेट या नवीन मोहिमेचे अनावरण केले, ज्याचे उद्दिष्ट हवामान बदलाच्या परिणामांबाबत महिलांचा आवाज वाढवण्याच्या उद्देशाने एम्ब्रेस इक्विटी नावाचे आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. अमेरिकेच्या सिनेट समितीने एकीर गार्सेटी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या सिनेट समितीने एरिक गार्सेस्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली. सुमारे 2 वर्षापूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नामनिर्देशित केले असूनही गार्सेस्टी यांची नियुक्ती आत्तापर्यंत प्रलंबित होती. एरिक गार्सेस्टी यांनी सलग 4 वेळा लॉस एंजेलिसच्या सिटी काउन्सिलच्या अध्यक्ष म्हणून काम केले आणि ते अध्यक्ष बायडन यांचे जवळचे परिवर्तित म्हणून ओळखले जातात. तर श्रोते हो, या बातमीसोबतच आजच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.